सूर्य उगवला जिजाऊ मातेन सिंह घडवला पाळण्यात कल्यवीरांच्या गोष्टी रामकृष्णाच्या पराक्रमाच्या शिकवण मोठी पडक्यात सत्ता रयत पेडली अन्याय मोठा जुलुम भारी मनात पेटली एक जाग या मातीचा मीच भाग जंगलात ठेवला मुक्काम पपटा पगडा वशम यांना वरती हसली भवानी माता पेट ठरली नियम ठरला शस्त्र नाही सोबत ठेवा पण दगा होता राजाला कळला कानने पाठी चिलखट होते रजाच्या छाती रजाच्या छाती रजाच्या एक एक दिवार वागन खानी पोट केले बार कोथला काढला शत्रू संपला गणी वीका वाजगात पहिला संभाजी कावजीने छाटले शीर मावल्या निदला झोपल्या फौजला जोरदार चिरडली हादरली यो रंग्या चिडला मामा त्याचा शाही खान पुण्यात बसला लाल महाली जमाई बसला लाखो फौजा घेऊन आला चाकण किल्ला फिरंगोजीने लढगला मोठा चाचा चाचा निश्चय झाला पक्का शत्रू चाचा तिथ देऊ ठक्क मच्छ रात्री घुसले वाडे लग्नाची वरात म्हणून आले मावळे थोडे पण इरादे पक्के बोटे छाटली शत्रू पळाला खिडकीतून उडी जीव वाचला बादशाचा सन्मान गेला चमत्कार जगात गाजा बाजा असाच होता शिवा शत्रू मोठा फौज जड राजाची बुद्धी सर्वात तडगणवी का वाजग तपेला शत्रू तकला हरवून गेला टोके चालते जसे वादळ शत्रू साठी राजा काळ आधी रहत मग गजराज हेच होते त्याचे काज शेतकऱ्या लादला आधार जुलूम शाही केली पारंपर स्त्रीला दिला मान जणूती आई हाच बाण शत्रूची सूड जणू लेक असरा राजा जाग एक फक्त लढला अस नाही राज्य बरवे जगात काही अष्ट प्रधान मंडळ खासा कारभाराचा पक्का दास शिवाजी राजा आमची शान तो इतिहास तो चापला अमर श्वास तीच पेरणा तिचा आघाडे